हेलो,
कितनी बार बोलूं रॉन्ग नंबर है, फोन रख।
डाटा का रॉन्ग नंबर।
हेलो,
कौन बोल रहे?
हेलो दादा, स्वप्निल है क्या?
नहीं।
स्वप्निल भेटला था दादा?
कौन है स्वप्निल?
अरे माँ, स्वप्निल हरवला दादा, 4-5 दिवस झाले भेटून नाही राहिला। तुम्हाला दिसला का? मिशिनाचा बाप्पा बोलतोय रोशन शेगडे।
कोण आहे कुठचा स्वप्निल?
अरे स्वप्निल, माझ स्वप्निल।
हो का? नाव आपला किती वर्षाचा होता तो?
अरे काही महिन्यांचा होता तो। इतका छान हो, मी खूप लोकांना सांगितलं की दादा स्वप्निलला शोधा, तर मला म्हणते तू पागल आहे, येडा निघितून।
हो का? ठीक आहे, मला नाही भेटलं
पण शोधान कसा? त्याचा फोटो बिटो आहे का?
हो सर, होता माझ्याकडे।
तुमच्याकडे फोटो आहे त्याचा?
अरे यार, हो म्हटलं ना,
100-150 फोन लावले मी 4 दिवसापासून दादा, मला स्वप्निलला भेटून राहिला।
ते बंद कर, बंद कर, ते जेवढा काम आहे तेवढा बोल।
आता तेवढाच सांगून आलो दादा, तुम्ही मला हे सांगा, तुम्ही स्वप्निलला कसं ओळखान? मी सांगितलं ना पहिले,
माझ्याकडे फोटो आहे सर्वांचा माझ्याकडे, ठीक
आहे? अरे तुमच्याकडे फोटो कसा आला त्याच्या?
अरे जाऊ दे,
त्याचे दात पुढे आहे, 2 लाल डोळे आहे आणि पूर्ण केस पांढरे आहेत आम्हाला। हो, आणि त्याची थोडीशी म्हणजे 1-2-3 अच्छा 4 इंची शेपूट आहे छोटीशी।
हो, किती मोठा आहे त्याचा?
काय केवढा मोठा
आहे? किती मोठा आहे त्याचा?
मी कायले चेक करू, हुंदराचे कोणी असा पाहतो का काढून?
बापा काय पाहा लागते ना त्यांचं ना।
तर तू काय त्याच्या पाहून ओळखशील की स्वप्निल आहे की नाही?
हो हो, मी ते ओळखतो, ते माझ्याकडे ट्रिक आहे कशी ओळखायची। तर
कशी ओळखते सांग? मी स्वप्निलला शोधून आलो, तू मला चिवा देऊन आला?
अबे मला सांग, तुला डायरेक्टली म्हणायला पाहिजे ना स्वप्निल शोधत आहो। मी म्हणलं ना त्याचे फोटो माझ्याकडे आहे, मी शोधीन या काही करीन? मी हो म्हटलं ना।
मदत करशील ना तू?
कोण आहे आता माहित नाही, ठेवते का फोन? का घेऊ आता पुन्हा? मी पुन्हा खराब शब्द काढेन ना लक्षात ठेवशील?
खराब शब्द काढले
फोन, डबल फोन केलास ना मारून टाकेन, समजलं का?
रेडिओवरती आहे तू, 93.5 रेड एफ एम वरून आर जे डाडा बोलतोय, तुला लागलाय रॉंग नंबर राजा।
चांगला झाला व्यस्त निघून गेला, आता जस्ट एक्झाम खतम झाली, चांगला झाला फोन तरी केला, तर झाली तरी कोणाला तरी बघली मी।
आपको भी लग सकता है ऐसा रॉंग नंबर, भाई तयार है ना, क्योंकि अपना बैलेंस बहुत है।
डाडा का रॉंग नंबर।